नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चेला प्रारंभ. रेल्वेच्या अंदाजपत्रकात महाराष्ट्रासाठी 23,926 कोटी रुपयांची विक्रमी तरतूद. युवकांसाठी केंद्र सरकारचा आजपासून माय भारत बजेट क्वेस्ट उपक्रम. यंदाचे गोदावरी गौरव सन्मान सयाजी शिंदे तसंच प्रशांत दामले यांना जाहीर. आणि 10वी 12वीच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन सज्ज. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चेला प्रारंभ झाला. राज्यसभेत सदानंद मास्टर यांनी तर लोकसभेत सर्वानंद सोनोवाल यांनी धन्यवाद प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला राज्यसभेत मेधा कुलकर्णी यांनी तर लोकसभेत तेजस्वी सूर्या यांनी अनुमोदन दिलं. या प्रस्तावावर राज्यसभेत 16 तास तर लोकसभेत 18 तास चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या चर्चेला उत्तर देणार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. दरम्यान लोकसभेत या प्रस्तावावरच्या चर्चेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवृत्त सैन्यदल प्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातला काही मजकूर उद्धृत करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणत्याही पुस्तक किंवा वृत्तपत्राच्या कात्रणावर सदनात चर्चा होऊ शकत नसल्याचं अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्ट करत राहुल गांधी यांना सदर मुद्दा मांडण्यास मनाई केली. या मुद्द्यावरून सदनाचं कामकाज वारंवार बाधित झालं. 4 वाजता कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही याच विषयावरून गदारोळ सुरू झाल्यानं अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं. आगामी आर्थिक वर्षासाठी रेल्वेच्या अंदाजपत्रकात महाराष्ट्रासाठी 23,926 कोटी रुपयांची विक्रमी तरतूद केल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मुंबईत मध्य रेल्वे मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला त्यांनी दूरदृश्य पद्धतीनं संबोधित केलं. ते म्हणाले,
महाराष्ट्र के लिए भी रिकॉर्ड बजट आवंटन हुआ है 23,926 करोड़ रुपए और महाराष्ट्र को 2 नई बुलेट ट्रेन प्रोजेक्ट्स मिले हैं, एक तो मुंबई से पुणे और दूसरा पुणे से हैदराबाद. और इसका बेनिफिट इतना होगा, मुंबई से पुणे की यात्रा मात्र 48 मिनट की रह जाएगी.
अर्थसंकल्पात मान्यता मिळालेली नवी मालवाहतूक मार्गिका राज्यातल्या वाढवण बंदरालाही जोडण्याची योजना असून यामुळे देशभरात मालवाहतुकीचं जाळं तयार होईल असं वैष्णव म्हणाले. राज्यात एकंदर 1,70,000 कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम वेगानं सुरू असून पुढच्या वर्षी ही ट्रेन सुरू होईल याचा पुनरुच्चार त्यांनी केला. भारतीय उत्पादनांवरील आयात करात अमेरिकेनं कपात केली आहे. आता हा कर 18% कमी केला जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या चर्चेनंतर पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमांवरून ही माहिती दिली. केंद्र सरकार माय भारत बजेट क्वेस्ट हा उपक्रम सुरू करणार आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. माय भारत प्लॅटफॉर्मवर आजपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. येत्या 17 फेब्रुवारीपर्यंत या स्पर्धेसाठी नोंदणी करता येईल. पहिल्या फेरीत 30 प्रश्नांची ऑनलाईन प्रश्नमंजुषा आणि त्यानंतर निबंध फेरी असेल. या फेरीत निवड झालेल्या युवकांना मार्च महिन्यात विकसित भारत अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्यासाठी निमंत्रित केलं जाईल अशी माहितीही मांडवीय यांनी दिली. मुलांमध्ये वाढत्या डिजिटल व्यसनाच्या दुष्परिणामांचा अभ्यास करून उपाययोजना सुचवण्यासाठी तज्ज्ञांचं कृतीदल नियुक्त करण्याचे निर्देश राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिले. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं 29 जानेवारीला प्रसिद्ध केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात तरुण तसंच अल्पवयीन मुलांमध्ये सोशल मीडिया व्यसनाचे वाढते धोके नमूद केले आहेत. सोशल मीडिया वापरासाठी वयोमर्यादा निश्चित करणं तसंच अल्पवयीन मुलांना उद्देशून असलेल्या डिजिटल जाहिरातींवर निर्बंध आणण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने या विषयाचं गांभीर्य लक्षात घेत माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव वीरेंद्र सिंह यांना तज्ज्ञांचं कृतीदल नियुक्त करण्याचे निर्देश शेलार यांनी दिले. मुंबईत दादर इथं असलेलं सावरकर सदन 100 वर्ष जुनं नसल्यामुळे ते संरक्षित स्मारक म्हणून घोषित करता येणार नाही असा खुलासा भारतीय पुरातत्व विभागानं केला आहे. अनेक महत्वाच्या बैठकींची साक्षीदार असलेली ही वास्तू संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याची याचिका अभिनव भारत काँग्रेस या सार्वजनिक संस्थेनं दाखल केली होती. त्याविषयी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं पुरातत्व विभागाला दिले होते. पुरातत्व विभागानं आपली बाजू मांडताना ही इमारत मुंबई महानगरपालिकेच्या वारसा यादीत किंवा राज्याच्या संरक्षित स्मारकांच्या यादीत समाविष्ट केली जाऊ शकते असं सुचवलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी त्यांचे अस्थिकलश राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये नेले जात आहेत. काल छत्रपती संभाजीनगर इथं देवगिरी महाविद्यालयात पक्षाचे लोकप्रतिनिधी, स्थानिक पदाधिकारी तसंच नागरिकांनी या अस्थिकलशाला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर कायगाव इथं गोदावरी नदीत अस्थि विसर्जित करण्यात आल्या, तर लातूर इथं हे अस्थिकलश आज आणले जाणार आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल सातारा जिल्ह्यातल्या कराड इथल्या प्रीती संगमावर माजी मुख्यमंत्री तसंच माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी दिवंगत अजित पवार यांच्यासह विमान अपघातात मृत झालेले पोलीस कर्मचारी विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. नाशिक इथं कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी गौरव सन्मान काल जाहीर करण्यात आले. सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी अभिनेते आणि सह्याद्री देवराईकार सयाजी शिंदे, नाट्यक्षेत्रातल्या योगदानासाठी प्रशांत दामले, विज्ञान क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल डॉ अनिरुद्ध पंडित, चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी, संगीत क्षेत्रासाठी उस्मान खान आणि साहस प्रकारात आशिष माने यांची यंदा या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि 21,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 10 मार्चला हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. यंदाचा राज्यस्तरीय पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार ज्येष्ठ कीर्तनकार गोपाळ महाराज उरळकर यांना जाहीर झाला आहे. निवड समितीचे अध्यक्ष महंत उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी काल ही घोषणा केली. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि 51,000 रुपये अशा पुरस्काराचा हा पुरस्कार येत्या 6 मार्चला अहिल्यानगर जिल्ह्यात लोणी इथं प्रदान करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं 10वी आणि 12वीच्या शालांत परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. यासाठी परीक्षार्थी, पालक, शिक्षकांसह समाजातल्या सर्व घटकांनी योगदान द्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं. शालांत परीक्षा पूर्वतयारीसाठी काल झालेल्या दक्षता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. कोणत्याही केंद्रावर कॉपी होणार नाही याची दक्षता केंद्रप्रमुखांनी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. गेल्या वर्षी गैरप्रकार झालेल्या 6 केंद्रांची मान्यता रद्द झाल्याकडे स्वामी यांनी लक्ष वेधलं. मुलं वाचती होण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज बालसाहित्यिक डॉ विशाल तायडे यांनी व्यक्त केली आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं बालसाहित्यिक संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. या संमेलनात 300 विद्यार्थ्यांनी कथाकथन, नाट्यछटा, वादविवाद तसंच कवी संमेलनातून आपल्या साहित्यिक तसंच कलात्मक प्रतिभेचं सादरीकरण केलं. बीड जिल्ह्यातील पृथ्वीराज भाऊसाहेब राणे या विद्यार्थ्याला डॉ APJ अब्दुल कलाम इग्नायटेड माइंड चिल्ड्रन क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड जाहीर झाला आहे. बीड इथं राजस्थानी विद्यालयात 10वी इयत्तेत शिकत असलेला पृथ्वीराज हा संपूर्ण महाराष्ट्रातून हा मान मिळवणारा एकमेव विद्यार्थी ठरला आहे. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांमध्ये येत्या 7 फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी उद्योग, आस्थापना आणि कारखान्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना भरपगारी सुटी किंवा सवलत देणं बंधनकारक आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौर निवडीसाठी येत्या 10 तारखेला महापालिकेची विशेष महासभा होणार आहे. महापौर पदासाठीचे अर्ज उद्या 4 आणि परवा 5 फेब्रुवारीला खरेदी करता येतील. 6 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार असल्याचं मनपा प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. अंबाजोगाई इथले सहकारी संस्था कार्यालयाचे सहायक निबंधक संतोष भंडारी यांना 25,000 रुपये लाच घेताना काल पकडण्यात आलं. कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या एका प्रकरणातला निर्णय संस्थेच्या बाजूनं दिल्याबद्दल त्यानं ही मागणी केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चेला प्रारंभ. रेल्वेच्या अंदाजपत्रकात महाराष्ट्रासाठी 23,926 कोटी रुपयांची विक्रमी तरतूद आणि यंदाचे गोदावरी गौरव सन्मान सयाजी शिंदे तसंच प्रशांत दामले यांना जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.